ओमज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। श्रीकृष्णचैतन्यप्रभुनित्यनन्दा श्रीअद्वैतगदाधर श्रीवासदिगौरभक्तवृन्द हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सगळा पशी पुढे तुम्ही मका आजी दिवाळे दिसान तू प्रवचन करचे आपयले म्हणून सगळ्यांक मस्त धन्यवाद असा, हृदयपूर्वक धन्यवाद असा। आणि सगळ्यांक दीपावलीचे शुभ अभिष्ट चिंतन करचे असं, शुभ दीपावली सगळ्यां खातीरी। ही दीपावली आणि संसार पाडवो तुमकां सगळ्यांक आनंदपूर्ण सौख्यपूर्ण आरोग्यपूर्ण आणि भक्तिपूर्ण संपन्न जावका म्हणून हांव देवा लागीं प्रार्थना करता असं। तर गुरु महाराजक वंदन करून आयच्या विषयांत आम्ही चर्चा सुरू करूया। एतेच अंस कला पुंस कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोके मृदयंती युगे युगे। प्रथम स्कंद श्रीमद भागवत थर्ड अध्याय आणि 28 श्लोक, त्याचा अर्थ असं असे असं की आम्ही कितले प्रकारचे देवाल अवतार म्हणून आम्ही ऐकता ती, एक असं कला, एक असं अंश, एक असं अवतार, कितले नमुन्या देवाला अवतार असं ती, युगा अवतार, पुरुषावतार, गुणा अवतार, शक्त्यावेश अवतार, असे मस्त नमुने अवतार असं ती। तर सक्कड अवतार एक व्यक्ती श्रीकृष्ण तांगल्या जंध येत असं ती, येतेच अंश कला पुंस, सक्कड नमुन्या कला अंश अवतार एक व्यक्ती जाऊन येतात ती, दॅट इज कृष्ण। आणि इंद्रारी व्याकुलम योके, मग केदना जगत त्यांना तू कष्ट असपळाय त्यांना देव अवतार घेता, मृदयंती युगे युगे, प्रत्येक युगांत तू अवतार घेता। आमकं थोडे अवतार मात करतो पण संभव आम्ही युगे युगे, प्रत्येक केदना धर्म ग्लाण जाता त्यांना त्यांना देव अवतार घेता। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम अधर्मस्य तदात्मानाम सजाम्यहम्। केदना केदना धर्म ग्लाण जाता, अधर्म वैर येता त्यांना देव अवतार घेऊन धर्म स्थापना करता, साधू जनाला लक्ष करता आणि राक्षसांक वध करता आणि धर्म स्थापना करता। तर कृष्ण आणि बाकी अवतार आणि तो कसं फरक असं आमगे प्रभुपाद स्वामी सांगतात तात्पर्यंतू की नरसिंह आणि परशुराम देवानं तांगेले स्ट्रेंथ व्यक्त केला। असे म्हणतात की हिरण्यकशिपूक पळेल मात्र सगळं देवा देवतांक भय जातात असेल काय, ताणे जे की तागेले भवे वैर केले रे सगळ्यांक भय जात असले, अशी हिरण्यकशिपूक केवळ नांगठान मात्र पिंदून सोडला। तागेल सगळापाशी श्रेष्ठ शक्ती देवान केवळ नांगठानं कुडके कुडके करून सोडला। तशी परशुरामानंही 21 पर्यंत पृथ्वीक प्रदक्षिण घालून सक्कड क्षत्रियांक नष्ट केला। तर नरसिंह भगवान देव आणि परशुराम देवानं शक्ती प्रकट केल्या। नारद मुनी देवाला अवतारूच असं, नारद मुनी वराहदेव बुद्ध त्यांनी देवाविषयी श्रद्धा सगळा भीतर निर्माण केल्या काही। प्रभू रामचंद्र आणि धन्वंतरीनं देवाला यश म्हणजे कीर्ती तांतू प्रकट केल्या त्या अवतारांतू। बलराम देव वामन देव आणि मोहिनी मूर्ती त्यांनी सौंदर्य प्रकट केला। दत्तात्रेय चार कुमार आणि कपिल देव त्यांनी दिव्य ज्ञान प्रकट केला। देवाला एक ऐश्वर असं दिव्य ज्ञान त्यांनी त्या तांगेल अवतारांतू प्रकट केला। आणि नरनारायण ऋषीनं देवाला अवतारानं वैराग्य प्रकट केला। अशी जाऊन विंगड विंगड अवतारांतू विंगड विंगड ऐश्वर देवान प्रकट केला। पण कृष्ण अवतारांतू या पुरा सक्कड नमुने अवतार सक्कड नमुने ऐश्वर परिपूर्ण जाऊन त्यांनी प्रकट केला आणि ताचे मुखार वचनू केवळ ऐश्वर प्रकट करणी ऐश्वर सकट नमुन्याच्या परिपूर्ण अवस्थेन तू प्रकट केल्याची पण ताची मागिरी ताची मुखारवी प्रेम माधुर्य वेणू माधुर्य लीला माधुर्य आणि रूप माधुर्य प्रकट केला त्या सकळापशी श्रेष्ठ सर्वोत्कृष्ट प्रेम म्हळ्या रूप म्हळ्या कशी अशी म्हणतात की तगेल रूप देवालय इतले इतले दिव्य आशिले की गोपी जाऊन सगळ्यांनी ब्रह्माक मस्त नाव दवरचे आशिले ब्रह्माक इतली देवान बुद्धी दिल्या चार चार मत्त्या भितर चार चार मेंदू दिला आणि तांतू इतली बुद्धी भरून दवरले असं सकळ जगत निर्माण करचे काय तरी इतली दिव्य बुद्धी दिली असं ताकाही इतले मत्त्या वाचले की आयलिड्स देवान इतके केले म्हणून कृष्णाचं सौंदर्य तेगेले डोळे बंद जातात कितले लव मात्र मात्र बंद जाता त्यावेळी त्यांना सहन जायना विरह तगेलो इतले सौंदर्य तंगले श्रेष्ठ असं ती केन्ना गिरी गोवर्धन उकळले पळय त्यांना 7 दिवस 7 रात्र सकड ब्रजवासींक तानी येणी भूक लगनी निधी येणी कसनी जायनी काही कसनी नमुन्याचे वेग जायनी त्यांना कष्ट जायनी त्याचे कारण म्हणाली डोळ्यांतुल्या पात्र म्हणजे डोळ्यांमध्ये पात्र म्हणलंय का त्या डोळ्यांत तुला पात्रां तू देवालया रूप माधुरी अमृत प्राशन कोरनू कोरनू तांका नीद येणे काही भूक जायनी काही तान येणे काही इथे म्हणजे त्या सौंदर्य कशी त्रिभंग सुंदर अस तांतू एक बोट्टारी गोवर्धन धरला तांतू दुसऱ्या हातात तू मुरली वादन करता अस मुरली वादन करता अस त्या रूप पळवून आणि 700 दीस आणि 700 रात्र जरी धरले असले तरी त्यांना भूक लागचे साधन आशिले त्याचे कारण म्हणजे सौंदर्य रूप माधुरी आणि वेणू माधुरी कशी वेणू माधुरी सकाळी मुरली वाजवता ती गोपालही वाजवता ती ग्वालबाल त्यांनी वाजवता ती पण कृष्ण कधी वाजत पळय त्यांना म्हणतात ती की चंद्र माक्षी वता मुखार वचे माक्षी वता आणि गंगा यमुना तांगेले या बदीन वता ती आणि माक्षी वता ती आणि गोल 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 चक्र वादळ निर्माण करतात ती आणि फातोर द इट इज कॉल्ड एज द स्टोन्स मेल्ट केन्ना त्यांनी मुरली वता त्यांना आणि एक मुरली स्वर अशी असं 4 नंबरा स्वर त्या वाजेल मागीर प्रत्येक गायेक तिगेले कान्नान तू तिगेले नांव आयक पडता एक स्वर असं एक स्वर भायर पडता पण तो स्वर भायर पडले मागीर केन्ना तो गाये कान्ना पावता तेन्ना तिगेले नाव ताका आयक पडता अशी वेणू चमत्कार असं आणि 8वा 8 नंबरा स्वर असं पळय तो वाजील मागीर राधाराणीक मात्र आयक येता आणि कोणाक आयक पडना आणि 5वा स्वर कळल्यार सकड गोपी कितले असं लक्ष कटलं आणि गोपी असं तांगेल पुरा मन सैरभर जातं काही त्यांना कसं नाही मत्त्या वचना त्यांनी डोळा काच जळ पाय लावचं काही आणि पायाच्या सुतुंगल हाता घालचे काही अशी पुरा गंमत मदानी करता ती तांगेल मन संभ्रमान तू पडता की 5वा स्वर केले अशी वेणू केन्ना कृष्ण वाजता पळय त्यांना पुरा सृष्टी पुरा निर्माण पुरा सृजन महाविष्णू थई तांगेले मनावेले नियंत्रण नष्ट जाऊन आणि अशी झुलतात काही अशी वेणू माधुरी ताजी मागीर हांव सुरवेपंत केन्ना इस्कॉन मंदिरात गेल्लें पळय तेन्ना हांव तमाल कृष्ण स्वामी लेक्चर आयकिल्लें ताणें सांगिल्लें कृष्णान केलेली लीला आज जाय कोणेंय केल्लेली ना काही 7 वर्स प्रायरी गोवर्धन धारण केलां 7 वर्स आज ही गोवर्धन पुजा आणि आज गंमत गंमत कात जाला आणि फाल्ले मागीर इंद्रान पावस सुरू केला फाल्ले तिथीन तू आणि मागीर पळय फाल्ले 16 तारीख नव्हे 16, 17, 18, 19, 20, 21, 22 आणि 23 भाई 23 तारखेक गोवर्धन सकाळ दवरला आणि 23 तारखेक मागीर इंद्रान अभिषेक केला काही आणि गोविंद कुंड निर्माण झाला अशी ह्या पुरा ह्या महिन्याचे महिमा असा तर 7 दीस आणि 7 रात त्यांनी गोवर्धन कसे उकळलेलो तागेल शरीराच्या सकळापशी बल नातील भाग कंचो ह्या बोट 10 वाताचे लास्ट बोट ताजेन गोवर्धन उकळला आणि इंद्राले सकळापशी सर्वशक्तिमान अस्त्र खंचे वज्र त्या वज्राक पराभव केला अशी नमुन्या लीला कोणी आज ते करणे काही आणि आम्ही त्यांना विचार करणी आम्ही मुंबईत त्यांना मस्त पाऊस पडतो म्हणाय त्यांना आम्ही सात्य काढतो सात्य सात्य काढलं मागे हगुर हगुर नेला दाखवून उद्दा वैर येता मागे हंग ते येतात मागे हंग हंकुटा ते येतात मागे हदत येतात आणि मग त्या छत्री असतात आमगेली पण आम्ही त्यांना ऐकलं हवं आहे की सात दिवस इथलं पाऊस पडला त्यांना एक त्यांना यशोदा माईला पाया वटू उद्दा आयल्या मगरी पाया मैरी कुठं ते उद्दा येईल मगरी हरदा ते उद्दा येईल म्हणून ऐकायला लागत नाही एक थेंब उद्दा क न्याला पाणी काही कशी सुदर्शन चक्र आपण सांगितलं आहे की मुसळधार वर्षांत तू एकही एक बिंदू उद्दा क न्याला पोडच्या नजर असे नमुने तू घुं का आणि त्या वगैरे उज्जैन निर्माण करून पुरा बाष्प करून आकाशापेटो का काही असे नमुना इथल्या प्रलय काळा वर्ष केल्या प्रलय काळा पाऊस पडला काही प्रलय काळ मुसळ मेन कसं नाही बोड असतो बोडो मसाल कुटूचो खाऊचा तशी नमुन्या थेंब पावसाचो आणि तशी मुसळधार पाऊस पडली मग गिरी न्यायालारी एकही कण उद्दा पाणी काही कशी साध्य असते देवाला चमत्कार असा आणि इथले वर्ष मेरी इथली पावसू प्रलयकारी पाऊस पडलोही एक झाडाचे एक एक पान सकाळ पाणी काही गोवर्धनावरी एकही पान सकाळ पाणी आणि गोवर्धनाक इथले पाऊस सहन केले मगरी खुशी झाले काही कसं नाही कष्ट जायनी कसं नाही वेदना जायनी काही दुःख जायनी कसं नाही जायनी आनंदी आनंद केला हे साध्य कसे असं देवाला लीला माधुरी देवाला लीला माधुरी इथली शक्तिमान असतं की इथली पुरा खाण पिणं कसं नाही ना तरी सगळ्यांक सात दिवस सात रात इथं आनंद दिला त्या लीला माधुरी आणि प्रेम माधुरी कशी खंचे अवतारान तू आमका देवान नांच केला म्हणून कोतू ना या अवतारांत देवान नांच मस्त केला कृष्ण अवतारांत हां सहा नसताना नांच केला हाऊस वापसू का तरी गंमत म्हणून आणि सकळापाशी सर्वोत्कृष्ट प्रेम सर्वश्रेष्ठ प्रेम व्यक्त करूची का तरी रासलीला संपन्न केल्या रासलीला म्हणजे कसं नाही आम्ही लेखता ती रास म्हणाली बायली म्हणचं धरली म्हणचं वाटून नांच करूची म्हणून आणि तंतू मनान तू कामभावना अशा पुरो असे आमचे मना विचार असता पण रासलीला म्हणाली कामरहित नृत्य आणि जीव आणि देव जीव आम्ही आणि देवा भितरी कसं पराकोटी परमेष्ट परमष्ट कोटील प्रेमच पळय मोग असं त्या मोगाचे प्रतिपादन मोगाचा अनुभव तक म्हणजे रासलीला आणि असल नमुन्या श्रेष्ठ प्रेम वक्त देवान केला रासलेल्या मार्ग माध्यमांतुल्यानं आणि शरद पौर्णिमेन तू सुरू केलेलं आहे त्याचे मागीर बारा वर्ष थंय प्रति दिवस रासलीला केल्या मागीर वसंती वसंती ऋतून तुम्ही चैत्र महिन्यात तू पौर्णिमेक वसंती रास सुरू केला त्यावेळी प्रत्येक कडनं वृंदावनात तू संपन्न केला अशी प्रेमलीला या नमुन्या प्रेमलीला त्यांनी खंचे लिला खंचे अवतारांत व्यक्त करणे सर्वश्रेष्ठ प्रेमलीला अशी देवाला ऐश्वर सोन देऊन ऐश्वर मागचे दवरणं दिव्य दिव्य स्तरांत प्रेम व्यक्त केला वेणू व्यक्त केला लीला व्यक्त केला तर आज आम्ही सुरवेक कार्तिक महिन्यात कसं कसं लील देव केल्या ते आम्ही जे की पळया सकळापशी सुरवेक अश्विन पौर्णिमा असे म्हणला की अश्विन पौर्णिमा सर्वश्रेष्ठ पौर्णिमा सकळा वर्षांत कितली पौर्णिमा असं त्या सर्व पौर्णिमेत अश्विन पौर्णिमा सर्वश्रेष्ठ म्हणून सांगला काय ते एक पौर्णिमा अशी चंद्रा माध्यमांतुल्यानं अमृत प्रवाह जातं काय पृथ्वीत ती रासलीला शरद पौर्णिमा रासलीला देवान संपन्न केल्या सुरवे दिसाक त्याच्या मागीर अष्टमेक प्रथम अष्टमेक अश्विन वद्य अष्टमेक अरिष्टासुरा मारनू राधाकुंड श्यामकुंड सर्वश्रेष्ठ तीर्थस्थान पवित्र स्थान निर्माण केला ते आमगेले भाग्य ह्या महिन्यांतुले त्याच्या मागीर कालचे दिसांक दीपावलीक देवाक सहा नसताना उखळ बांधून सोडलेले उखळ बंधन केला जो देव सगळ्यांक कर्मबंधनांत बांधून सोडता पृथ्वी आणि स्वर्ग आणि नरक लोक सगळ्यांक एक कक्षेत तू धावडायता आणि घोंडायता आणि नियंत्रण करता त्या देवाक त्या देवाला पोट्टान तू सकड सृष्टी सकड निर्माण सकड लोक तगेल पोट्टांत असो ती त्या पोट्टाक यशोदान बांधून सोडलेले मोगान बांधून सोडलेले आणि खंच्या काही कसनही मार्गान तांकां बांधूच जायना पण त्यांनी यशोदा अम्मान ताका मोगान बांधून सोडलेले तयार झालेला आहे दीपावली दिवसाक. दीपावली दिसान तू प्रभू रामचंद्र अयोध्या वापस आले ती वनवास झाले मागीर रावणा वध करून न्हू पुष्पक विमानान तू बसून अयोध्यान तू देवलीन ती आणि राम लक्ष्मण हनुमान सीता लक्ष्मण सगळ्यांक देऊ लावून सगळ्यांनी अयोध्या वासियांनी स्वागत केलेलं असं तेव्हा दिवाळी झाला. नरकासुरा वध केला भौमासुर वराहदेव आणि पृथ्वी वराहदेवान केन्ना हिरण्यक्ष वध केलेलं पळय ताजी मागीर पृथ्वी ताजी पुढे पृथ्वीक तिकडे कक्षेन तू स्थापन केलेले तिक पायान मस्त न्हू गर्भोदक सागरा तळा भितर पेटयलेले त्या देवान वराह अवतार घेवन आमगेले श्रृंगार दवर न्हू कक्षेन तू स्थापन केलें मागीर वध केला ताजे मागीर येव न्हू विश्राम घाट मथुरा ह्या जाग्यार बसून आदिवराह पुराण तिका आयकला आयका आयकूंक सांगला तर वराहदेव आणि पृथ्वी माता तांगेले संबंध जावं न्हू तांकां पुत्र जाता भौमासूर तांगेलें अनेक नांव नरकासूर देवाल पूत तो तरी तो असूर कस जाल्लो बाणासुराल संग कोर न्हू कुसंगती कोर न्हू तो देवाल पूत जावनूय ताका देवता जावचें भाग्य आशिल्लें पण तो राक्षस जाल्लो ताणें 16,100 कन्याक फुडा अविवाहीत कन्याक कैद करून दवरले आशिल्लें जेला दवरले आशिल्लें तांकां देवान नरकासुरा वध करून मुक्त केला ताणें सगळा उठू वाडी केल्या आणि सत्यमामा घेऊन गेलेले देव केत त्यांना सत्यमामा येद्राक सगळ्यांक स्वीकार करून पलंकीन बहिष्कारानु अलंकार आणि परिधान तांकां करून देवान द्वारके पेटयला आणि ताजे मुखारी आयच्या दिसा नरक कालच्या दिसान तू नरक चतुर्दशी दिसान तू देवान त्या नरकासुरा वध करून सक्कड बायली मनशाक घरल्या पेटून देवकी आम्हा सांगिल्या की तू तांकां स्वरा दवर का हांव आयलें मागीर तांकां वाडी करत म्हणून आणि आयच्या दिसान तू सत्यभामा घेवन स्वर्गलोका गेलेली ती आणि थंय अदिती देवी मागीर इंद्राल आम्मा तिगेले कवच कुंड कुंडल उपास देव न्हू पारिजात घेवन देव उपास आयला ताजे मागीर ह्याच म्हयन्यान तू देवान मात्य खाल्ल्या वृद्ध भक्षण दिला ह्याच म्हयन्यान तू ताजे मागीर धन्वंतरी जन्म जाला धनतेरस म्हणजे त्रयोदशी दिसाक देवान धन्वंत जावन जन्म घेतला. समुद्र मंथनान तू अशें सांगता की रमा एकादशी मेरी ह्या म्हयन्यान तूं रमा एकादशी आसा आश्विन वद्य एकादशी इज कॉल्ड एज रमा एकादशी. रमा एकादशी दिवसान तूं त्या दिसान तूं लक्ष्मीक जन्म जाला पळय समुद्र मंथनान तूं 14 रत्नां भितर 1 रत्न लक्ष्मी देवी आनी ताजे मागीर धन्वंतरी ताणें अमृत कलश घेवन ह्या म्हयन्यान जन्म घेतला धनत्रयोदशी ह्या दिवसान तूं त्या दिवसा आमी कुबेरा पूजन करता ती आणि आयचे दीस गोवर्धन पूजा सगळ्या पशी खुशी उत्सव सगळ्या पशी खुशी लिला सकड जगत त्यांक आनंद दिला त्यांनी ह्या लिला मध्यमांतल्यान गोवर्धन पूजा केल्या आणि आयच्या दिसांत दिसाक देवान सगळ्या पशी प्रथम गोवर्धन परिक्रमा केल्या जगत्यान तू प्रथम गोवर्धन परिक्रमा स्वता कृष्णान आज केल्या. ताजे मागीर कालचे फाल्ले दिसाक बलिप्रतिपदा त्या दिसा महाबलीक देवान वामन देव अवतार घेवन सुतल लेखा लोकान तूं पेटयले आशिल्ले तेन्ना तांणी वरदान मांगिल्ले की म्हाका वर्सा एक पंथा वैरी पृथ्वीन तूं येवन म्हगेलें राज्य कशें आसा म्हणून आमगेलें ज्ञान कशें आसा म्हूण पळोवका तेन्ना देवान परमिशन दिल्या आनी फाल्ल्या दिसाक बलिप्रतिपदा दिसाक कार्तीक शुद्ध प्रतिपदा ह्या दिसाक बली महाराजान येवन पृथ्वीन तूं अवलोकन करचें आसा त्या खातीर सगळ्यांनी दीव लावन आणि फटाके आणि फोडून सांगचे असं की बली महाराज आम्ही पुरा खुशेर असा ती तुम्ही कसनही येचर करू नका ती म्हणून बलिप्रदा दिसात आम्ही सकट कडेन दीव लावून देवाक आनंद करता ती. त्याचे मागीर कार्तिक अष्टमीक कार्तिक शुद्ध अष्टमी ह्या दिसाक शांडिल्य मुनीन मुहूर्त काढून कृष्ण बलरामांक गायिल्ले जबाबदारी दिलेली आशिल्ली 1 वर्स दवरून 5 वर्स ते देवाक सान गायिल्ले वासरू मेरी चेडू चेडू गायी तांकां पुरा दिल्ले आशिल्ले वत्सपाल म्हणून आशिल्ले देव आनी अष्टमीक गोपाल जाल्ले गोपाल म्हणून नांव जाल्लेले हेजे भायर त्या दिसा शांडिल्ले म्हणून विधीपूर्वक देवाक व्हडले गायिल्ले जबाबदारी सपूर्द केल्ल्या. ताजे मागीर 24 तारीख ह्या म्हयन्यांत मेरी सप्तमी अष्टमी अष्टमी जाल्या मागीर नवमी नवमीक इंद्रान देवाला अभिषेक केला आणि गोविंद कुंड निर्माण झाला त्याच दिसा ಜಯದಿಸು ಇಂದ್ರನ ದೇವಾಲಯ ಅಭಿಷೇಕೆಲ್ಲ ಗೋವರ್ಧನ ಬಿತ್ತರಿ, ತೆದ್ನ ವೃಂದಾವನ ಬಿತ್ತರಿ, ಯಮುನಾ ಕಿನಾರೆ ಅಂತೂ ಇಮ್ಲಿ ತಲ ಯಾ ಠಿಕಾಣ ಯಾ ಜಾಗೇರಿ ಸಕ್ಕಡ್ ಗೋಪಿನ ಮೇಳ್ನು ರಾಧಾರಾಣಿಲ್ ಅಭಿಷೇಕೆಲ್ಲ ಅಣತಿಕ್ಕ ವೃಂದಾವನೇಶ್ವರಿ ಮುಣತಿಕ್ಕ ಘೋಷಿದ್ಕೆಲ್ಲ ತೇ ನವಮಿ ದಿವಸ ಅಂತು. ಆಣಿ ಕಾರ್ತಿಕ್ ಪೂರ್ಣಿಮೆಕ ಅಮ್ಮಿ ತುಳಸಿ ವಿವಾಹ ಕರ್ತಾಳೆ, ತುಳಸಿ ಪೂಜೆ ಕರ್ತತಿ ಕೆಲವು ಕಡೆ, ತುಳಸಿ ವಿವಾಹ ಕರ್ತತಿ ಅಮ್ಮಿ ತುಳಸಿ ಪೂಜೆ ಕರ್ತತಿ. ತ್ಯಾಜ ದಿವಸ ಸಕ್ಕಡಾಂಕ ಆಯ್ಕೊಂಡು ಮಸ್ತ ಖುಷಿ ಜಾತ ಯಶೋದಾಲ ಗರ್ಭಧಾರಣ ಕೃಷ್ಣಲ ವಿಷಯ ಅಂತೂ ತ್ಯಾ ದಿವಸ ಅಲ್ಲಿ ತಜ್ಜಾವ ಕಾಣಿ ಸಂಗ ತುಮಕ ಕಶಿ ಮನು. ಹಾಂ, ಏಕ್ ದಿವಸ ನಂದ ಮಹಾರಾಜು ಯಮುನೈಕ ಯಮುನೆ ಸ್ನಾನ ಕರ್ಚ ಒತ್ತ ಚಿಕ್ಕೆ ವೇಳ್ದಲ್ಲ, ತ್ಯಾ ದಿವಸ ಚಿಕ್ಕೆ ವೇಳ್ದಲ್ಲ ತೆದ್ನ ಪೂರ ಸಾಧು ಜನ ಋಷಿ ಜನ ತಂಗಲ್ಲ ಸ್ನಾನ ನಿಕೋಂದನಿ ಉಪವಾಸ ಇರ್ತತಿ ಕೆದ್ನೈದನಿ ಒಟ್ಟು ವಚ್ಚೆ ಆಜ್ದನಿ ಉಪವಾಸ ಯೋಚೆ ವೇಳಾರಿ ನಂದ ಮಹಾರಾಜ ಯಮುನಾ ನದಿಂತು ಸ್ನಾನ ಕೊರ್ಚ ಒತ್ತ ಸ ತನ್ನ ಸಕ್ಕಡಾನಿ ಸ್ನಾನ ಕೊರ್ನಿ ಎತ್ತಾನ ಒಟ್ಟು ಪುತ್ರವಾನುಭವ ಅವನು ಆಶೀರ್ವಾದಿಲ್ಲ ಸ ಒಟ್ಟುದಿಲ್ಲ ಏಕವಾಕ್ಯತ. ತೆನ್ನ ಆನಂದ ಮಹಾರಾಜ ಮಸ್ತ ಗಮ್ಮತ್ಜಲ್ಲೆ ಮನ ಅಂತೂ ಅರೆ ಯಾ ಪ್ರಯಾರ ಇರತ್ತೆ ಕಸನ್ನ ಚೇಡು ಜಾವಚೆ ತೆನ್ನ ತನ್ನ ಮಳೆ ಹಾಕಿ ತುಂಬ ಅಮ್ಕ ಆಶೀರ್ವಾದ ಇಲ್ಲ ಸಕಡಾನಿ ಒಟ್ಟು ಜಾವನು ಕಶಿ ಸಾಧ್ಯ ಜಾವಚೆ ಯಾ ಪ್ರಾಯ ಅಂತೂ ಅಂತ 85 ಇಯರ್ಸ್ ಪ್ರೈಸ್ ಅಲ್ಲಿ ಮಗಲಿ ತನ್ನ ತಂಕ ಮಸ್ತ ಆಶ್ಚರ್ಯ ಕಮ್ಮಿ ಠರೋನ್ ದಿಲ್ಲ ಆಶೀರ್ವಾದ ನೈ ಉಸ್ಫೂರ್ತ ಆಶೀರ್ವಾದ ಎಕ್ಕ ವಾಕ್ಯತ ಸಕಡಾಲ ತೊಂಡಂಜಲ ಎಕ್ಕ ಬಟ್ಟಿ ತೆ ಆಶೀರ್ವಾದ ಬಾರಿ ಪಡ್ಲ ಅಜ್ಜ ಅರ್ತು ತಂತು ದೇವಾಲಯ ಸಂಗಿ ವಿಧಾತಾಲಿಕ ಸಂಗಸಿಗೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಇಚ್ಛಾ ಸ ಪಣ ತಂಕಾಚಿಗೆ ಬನಂತು ದಿಸ್ಲಕಿ ಅಮ್ಮಿ ಸಂಗಿಲೆ ಬದ್ಧ ಜಾನತ್ಲ ರೀ ಜನಾಲೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ವಾಕ್ಯ ವಿಶ್ವಾಸ ಉಡ್ತಾ ತಂಕಾಚಿಗೆ ಬನಂತು ಕಷ್ಟದಲ್ಲ ಕಿ ಅಮ್ಮಿ ಸಂಗಿಲೆ ಬದ್ಧ ಜಾಯನತ್ಲ ರೀ ಮೈ ಕಸ ಜಾವಚೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಅಲೆ ತನ್ನ ತಂಗಲೆ ಗುರು ಒಟ್ಟು ಗೆಲ್ಲೆದ್ದಿ ಶಾಂಡಿಲ್ಲಿ ಮುಂದಾಗಿಲ್ಲದೆ ಅಂಡ್ ಸಂಗ್ಲಕ್ಕೆ ಆಜೆ ಅಮ್ಮಿ ಕಸನಿ ಮನ ಅಂತ ಲೆಕ್ಕನಿ ಉಸ್ಫೂರ್ತ ಜಾವನು ಆಶೀರ್ವಾದಿಲ್ಲ ಅತ್ತು ಕಸಿ ಬದ್ದು ಕೊರ್ಚೋ ತ ಶಾಂಡಿಲ್ಲಿ ಮುನ್ನೆ ಮಾಡಲಿಂತಿ ಕಿ ತುಂಬಿ ಸಕಡಾನಿ ಮೊಟ್ಟು ಮೇಳ್ನು 18 ಕೋಟಿ 18 ಕರೋಡ್ ಗೋಪಾಲ ಆಹುತಿ ಯಜ್ಞ ಕರೆಯತಿ ಗೋಪಾಲ ಯಜ್ಞ ಕರೆಯತಿ ಗೋಪಾಲ ಮಂತ್ರ ಯಜ್ಞ ಸಕಡಾನಿ ಮೇಳ್ನು ಶ್ರದ್ಧಾಪೂರ್ವಕ ಸಕ್ಕಡ ಋಷಿ ಮುನಿನ ಮೇಳ್ನು ಗೋಪಾಲ ಯಜ್ಞಕ್ಕೆಲ್ಲ 18 ಕೋಟಿ ಮೇರಿ 18 ಲಾಖ ಗೋಪಾಲ ಮಂತ್ರ ಆಹುತಿ ಅರ್ಪಣೆಗೆಲ್ಲಿ ಮಗಿರಿ ಲಾಸ್ಟ್ ಆಹುತಿ ಅರ್ಪಣದಲ್ಲಿ ಮಗಿರಿ ಕಾರ್ತಿಕ್ ಪೂರ್ಣಿಮೆ ದಿವಸ ಅಂತೂ ಲಾಸ್ಟ್ ಪೂರ್ಣ ಆಹುತಿ ಪೂರ್ಣದಲ್ಲಿ ತಂಗಲಿ ಅಂಡ್ ಕಾರ್ತಿಕ್ ಪೂರ್ಣಿಮೆ ದಿವಸ ತಯಜ್ಞ ಬಿತ್ತರಿ ಏಕ್ ನೀಲ್ ತೇಜ್ ನಿರ್ಮಾಣದಲ್ಲಿಗೆ ನೀಲ್ ತೇಜ್ ಅಶಿ ನಿರ್ಮಾಣದವನು ಆಕಾಶ ಬಿತ್ತರಿಗೆಲ್ಲೆ ತೇಜಾನ ಏಕ್ ಚರಡ ರೂಪಗೆತ್ತಲೆ ಅಥ ನೀಲ್ ತೇಜ ನೀಲ್ ಚರಡುದಲ್ಲೇ ಅಂಡ್ ಅಪ್ಪಾಸ್ ಸಕಾಲಿ ಅವನು ನಂದ ಮಹಾರಾಜ ಹೃದಯ ಬಿತ್ತರಿ ಪ್ರವೇಶಕ್ಕೆಲ್ಲ ನಂದ ಮಹಾರಾಜ ಭಾರಿ ಖುಷಿ ಅನ್ಬೋದಲ್ಲ ತಜ್ ಮಗಿರ್ತೆ ಚೇಡು ನೀಲ್ ಚೇಡು ಯಶೋಧಾ ಮನ ಬಿತ್ತರ ಪ್ರವೇಶಕ್ಕೆಲ್ಲ ತಗ್ಗಲ್ ಮನ ದಾಕೂ ಯಶೋಧಾ ಮನ ಪ್ರವೇಶಕ್ಕೆಲ್ಲ ಅಣ್ಣ ತ್ಯಾಜ್ ನೀಲ್ ತೇಜ ಪ್ರವೇಶ ಕರ್ತದ ರೀ ಯಶೋಧಾ ಭಾರಿ ಚಂದದಲ್ಲ ಭಾರಿ ತೇಜ ಪುಂಜದಲ್ಲ ತೇಜಸ್ವಿದಲ್ಲ ಅಣ್ಣ ತ್ಯಾಜ್ ನೀಲ್ ತೇಜ ತಗಲ್ ಗರ್ಭ ಅಂತೂ ಸ್ಥಾಪನದಲ್ಲ ತಚ್ಚದವನು ಕಾರ್ತಿಕ್ ಪೂರ್ಣಿಮೆಕ ಯಶೋಧಾ ಗರ್ಭವತಿದಲ್ಲ ಗುರುಬಿಡ್ದಲ್ಲ ಅಶಿ ಅಂಡ್ ತಜ್ ಮಗ ತುಂಬ ಲ್ಯಾಕ್ ಕರತಿ ನವಮಿದಲ್ಲಿ ಮಗ ಬರೋಬ್ಬರ ತುಂಬಲೆ ಶ್ರಾವಣ ಅಂತೂ ತಗಲ್ ಜನ್ಮ ಎತ್ತ ಕರ್ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ 9 ಮಂತ್ಸ್ ತತೆ ಕಾರ್ತಿಕ್ ಪೂರ್ಣಿಮಾ ಅಣಿ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಮಗಿರಿ ಸಕ್ಕಡಾಂಕ ಇತ್ಲಿ ಖುಷಿ ಜಲ್ಯ ಅತ್ ರಾತ್ರಿ ಪಡ ರಾತ್ರಿ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಮಗಿರಿ ಯಶೋಧಾಕ ಯೋಗಮಯ ಪ್ರಭಾವ ಜಾವನು ನೀದಲ್ಯ ತಿಕ್ಕು ಗೊತ್ತ ಏಕ್ ಚಡುದಲ್ಲ ಕಿ ದೋನ್ ಚಡುದಲ್ಲ ಚಲ್ಲ ಚಡುದಲ್ಲ ಕಿ ಚಲ್ಲೆ ಚಡುದಲ್ಲ ತಿಕ್ಕ ಸನೆ ಗೊತ್ತ ತಿನ್ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ತಿಕ್ಕ ಗ್ಲಾನಿ ಅವನು ನೀದ್ ಪಡಲಿಲ್ಲ ಯಾಕೂ ಅಂಡ್ ತೀ ಕ್ಲೇಜ್ನೈ ಗೋಕುಲ ಅಂತೂ ಸಕ್ಕಡ ಮನುಷ್ಯಾಂಕ ಅಣಿ ಬಯಲಿ ಮನುಷ್ಯಾಂಕ ಸಕ್ಕಡಾಂಕ ನೀದಲ್ಯ ಯೋಗಮಯ ಪ್ರಭಾವ ಜಾವನು ತದ್ನ ಏಕ್ಲು ಮಾತ್ರ ಮನುಷ್ಯ ಜಾಗಸ್ತ ತವ ಮಳೆ ವಸುದೇವ್ ತವ ಚರಡಾಗವನು ಆಯ್ಲ ತಕೊಂಡು ಅಣಿ ದೋನ್ ಚೇಡು ಜನ್ಮದಿಲ್ಲ ಯಶೋಧಾನ ಏಕ್ ಚಲ್ಲ ಚೇಡು ಕೃಷ್ಣ ಅಣಿ ಏಕ ಯೋಗಮಯ ತೀಣೆ ಸತ್ವ ಗರ್ಭಾಕ ದೇವಕಿ ಗರ್ಭಾಶಯ ಅಂತುಲೇನ ಸಂಕರ್ಷಣ ಕೋರ್ನು ರೋಹಿಣಿ ಗರ್ಭ ಅಂತೂ ತಕ್ಕ ಪ್ರವೇಶದಿಲ್ಲ ती सेव केल्ले निमित्त देवान आशिर्वाद दिल्लो की तूं सेव केल्ले मागीर मिगेली भयण जावन मिगेली उट्टू तूं गर्भाशयांत तूं 9 म्हयने निवास करूं येता आनी मिगेली भयण जावन तुवें जल्म घेवं येता म्हूण तुका आशिर्वाद दिला. आनी जल्म जालो मागीर तुका शारदा चंडी पार्वती सरस्वती असो विंगड विंगड रुपान तुका देव सकट पूज करता ती म्हूण वरदान दिलां. तर ती योग माया आनी कृष्ण, कोण कृष्ण? यशोदा कृष्ण, मूल कृष्ण, गोलोक वृंदावनांतलो कृष्ण. तांणी जल्म घेवन तिका गोतना तिका न्हीद पडल्या आनी देवकी कृष्ण घेवन वसुदेव येता. देवकी कृष्ण कोण? ऐश्वर्य कृष्ण, वैकुंठ कृष्ण, चतुर्भुज कृष्ण, विष्णू, ऐश्वर्य संपन्न विष्णू देवकी प्राप्त जाल्लो पुत्र म्हणून. आनी ताका घेवन चेडू जाल्लो मागीर ताका घेवन मत्ते उबार न्हू यमुना भितर येवन तो नंदभवना पावता गोकुलांतू. आनी केदना ते चेडू तिगेले बगले दवरता तेदना ते चेडू आनी यशोदा चेडू एक जाता. यशोदा कृष्णा भितरी देवकी कृष्ण मर्ज जाता आनी एक जाता. आनी मागीर देवान सांगिल्ले प्रमाणे चेल्ल्या चेडे चेल्ले चेडा घेवन वसुदेव वापस वता. आनी वसुदेव गेल्ले मागीर नंदरायाली भयण आसली धाकली भयणी तिका निद्दान तूं सकाळीं फलफलाळी स्वप्न येता की मिगेल्या वन्येक चेल्ल्या चेडू जाला म्हणून तिका स्वप्न येता. आनी ती एकदम जाग जाता आनी जाग जावन धांवतो येता नंदभवनांत तूं वन्ये 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 अण्णा 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 तुका चेडू जाला तुका चेडू जाला तुका चेडू जाला म्हणून सकाळांक बागील झाडांत जागयता. तेदना सकाळांक जाग येता रोहिणीक आनी सकाळांक नंद म्हारा सकाळ जाग येता. तेदना यशोदाकय जाग येता. तेदना ती पळयता की तेगेले बगलेक एक नीलवर्णाचे चेल्ल्या चेडो आस बारीक उशी जाता. तेदना ती रोहिणी जागयता. रोहिणी येता आनी रोहिणी चेडे पळोवन मस्त दोळ्या प्रेमा उद्दा येता. आनी रोहिणी म्हणटा तुगेले बामणां आपुका नंदराय आपुका ताका सांगू का म्हणून ती एक दासी पेटयता गोपीक. आनी गोपी वचून बागेली खडखडयता आनी सांगता नंदराया नंदराया तुमकां चेडू जाला. तर तेदना त्या वेळार तूं मस्त लक्ष कटल्यान गायेचें दूद काडचें काम चाल आशिल्लें. द टायम शी वेंट टू वेक अप नंद महाराज. तेदना नंदराय म्हणटा ती कितली गाये दूद काडता चालस पळय त्या पुरा गाय ह्या बायले मातशें दान दियात म्हणून. द नंबर ऑफ काउज विच आर बींग मिल्क एट दीस मोमेंट ऑफ टायम दे शूड बी डोनेटेड टू दीस गर्ल दीस लेडी. आनी गळ्यान तुळ माळ काण ती घालता ती भेट म्हणून. आनी नंदराय थंय येता ती तेन्ना ह्यो रोहिणी मम्मा पडदो लावन घेता. मस्त गोपी येता ती पडदो लावन घेता ती तुमकां चेडा दर्शन मी दिना ती आमकां कसन दक्षिण दिता म्हूण सांगा सुरवेक. तर सकाळांक नंदरायन कसन कसन भेट सांगता की हांव तुमकां हें दिता हांव तुमकां तें दिता तुमकां कापड दिता तुमकां भांगर दिता तुमकां रत्न दिता तुमकां माणीक दिता तुमकां गाय दिता तुमकां धान्य दिता म्हूण सांग सकाळांक प्रोमीस केला. ताजी मगळी रोहिणीन पडदो ओपन केला. तेदना अशी वर्णन येता जीव गोस्वामी सांगता ती जीव गोस्वामी की नंदरायाक कसन करचें म्हणून कळ्ळें. तेदना ही बिकेम स्टंड ही बिकेम स्तब्ध विकार. ना हात आले ना ना पांय आले ना दोळे आले ना आनी अश्रू प्रेम अश्रू दोळ्यांतल्यान भायर पडता आसा मोगान देवाचेर चेडा पळोवन. मागीर चेडा हाताल हाता घेता न्हू उमो घेवचें आसा. तेदना गौजी आयक पडटा गौजी त्या वेळार गौजी आयक पडटा कसं गौजी पुरा गोपी पुरा गोपाल पुरा प्रजवासी पुरा धांवन धांवन येता आसा ती यशोदा चेडू जाला यशोदा चेडू जाला म्हणून. तेदना तिगेले दृश्टी लक्ष नाच म्हणून कोणालेय दृश्टी लक्ष नाच म्हणून तिणें तागेल्या चेडू घेवन अशी आवंगाल घाल न्हू देवाक कवर करून दवरला. ते दोळ ते गोपी थंय पावता ती आनी ताणें म्हणटा ती तुमगेले चेड्या दर्शन दिया ती. तर यशोदा म्हणटा ना ना तुमगेले सकाळी दृश्टी लक्ष पाव आस म्हूण हांव ताका दर्शन दिना पण देवा मस्त उत्सुकता आसा देवा मस्त इच्छा आसा तांगेले दर्शन दिवचें म्हणून तेणी पांय भायर काडटा ती कृष्ण पांय भायर काडटा आनी सकट गोपी येवन पांय पडटा ती. तेदना ती ना ना म्हणटा आसा यशोदा तर तोंड भायर काडटा देव आनी मागीर गोपी म्हणटा ती यशोदा आमी दृश्ट लावचे खातीर आमी आयले न्ही आमगेल्या सुपान तूं कसो हाडून पळय आमी कसो हाडला आम्ही मिरसांग हाडल्या, आम्ही मीठ हाडला, आम्ही कसं म्हणते सासम हाडला, सासम हाडला, मिरसांग हाडल्या, मीठ हाडल्या, कसं कत्र हाडल्या, दृष्टिकार्डच्या कत्र हाडल्या, तुगेल चेडाक कोणालाही दृष्टी लक्षात न जाय म्हणून आम्ही दृष्टिकार्डचं सामान घेऊन आले ती आणि आशीर्वाद दिवचे आले ती, आम्ही तुगेल चेडाक आशीर्वाद दिवचे विचार करून आले ती अशें म्हणून सकाळ सकड गोपीन देवाक मस्त आशीर्वाद दिला. ताजे मागीर ह्या म्हयन्यान तूं आ दामोदर म्हयन्यान तूं कसं जाला, दामोदर म्हयन्यान तूं हगूर हगूर देवान तीन म्हयने जाले मागीर सायड चेंज केल्या. आ व्हडलो उत्सव जाला त्या दिसू, व्हडलो उत्सव कसं केलो देवान सायड चेंज केल्ली त्या दिसू. आणि तेन्ना उत्सव जावन त्याच दिसा देवान शकटासुरा वध केला, जन्म जालो सदाक पुतना वध केला, आणि थर्ड म्हयन्यान तूं सायड चेंज केल्ल्या उत्सवान तूं शकटासुरा वध केला. ताजे मागीर नंदभवन आसा, नंदभवन गोकुळान तूं तांतू आसा आंगण आसा, आंगण ताजें वर्णन केलां काय पुरो आंगण मणिमय आंगण, मणिमय आंगण नंद के खेलत दो भैया, सन सन चेडव तांकां आनी काय संपूचं येना, त्यांनी गॉड कोण संपत असत ती. हां यशोदामाई रोहिणी नंद महाराज बाकी पुरा गोपाल बसून पळत असत ती, कसं करता ती अशी पुरा गॉड कोण वत असत दोनही एक धारले म्हणून सदैव येता. आता गॉड करताना वैर देखपणा, गॉड करताना थोडे मात देख पडचे, एक धारले म्हणून देख पडता आणि तागेल दिगू सदरो सदरस दिगू सदर धोर न्हू राबता कृष्ण राबचो जायना आणि काही अभ्यास ना राबचो पण ते धोर न्हू राबता आणि तो सदरो ताणली न्ही ती त्या मनशाक कळता की कोण की ताणली ते म्हणू पण मागशे पळता तेन्ना त्या चेडा कळता कृष्णाक की हो म्हणजे आन नाही हो आणि कोणी विंगड मनुष्य आस म्हणून म्हणून भय करून धावन वता यशोदा भीत यशोदा हांगा वता आणि तिका घट्टी धरून बसता भय करून. तेन्ना यशोदा म्हणटा ना रे पुत्ता तूं भिवू नाका, तूं आमगेलो बाप्पा, तूं तुगेलो बाप तो भिवू नाका, तूं आमगेलो हांगा गांवांत असो. तरी कृष्ण मस्त भय करता आणि बलराम धावन धावन येवन रोहिणी आंगार येता तवय किंचवान बसता. ताजे मागीर यशोदा राबता ताका घेवन ताका स्तनपान करून ताका चमकूच्या शिकोया म्हणून राबता. आतां चमकूच्या शिकयताना पांयान तो मस्त त्या पैन जण घालून दवरले आसता घुंगरू, हां ताकाय घाला हाकाय घाला आणि दोनूय आम्मा ताका चमकूच्या शिकयता ती. हां पुरा जगत चलयताल मनुष्य चेडू जावन ताका आम्मा चमकूच्या शिकयता, सकळ जगत ताका गीता ज्ञान देऊन पुरा भागवत ज्ञान दिला पुरा सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मता स्मृतीर ज्ञानम अपोहनम च सकळ जगत ताका सकळ ज्ञान दिले मनुष्य आवसू खातीर आवसू कडेन उलोवचे कशें म्हणून शिकता. तेन्ना यशोदाक ताका हात धरून चमकूचे शिकयताना तो चमकना, कसं करता पांय तागेल्या एका कडेन ढम 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 करता. ती म्हणटा पळयलो गो रोहिणी हांव चमकूचा प्रयत्न करता आसा तो चमकूना, आतां ते पांय तागेल जिज्ञाला मारता आसा इतें कर तागेल पांया बांदिल्या पंजणां तुल्यान भारी मोगाचो सोर आयक ताका आयकता आनी त्या ताका भारी खुशी दिता म्हूण चमकूच सोडू ते अपस अपस पांया धाडून तोच सोर आयकत आसा. अशें करून तांकां मस्त खुशी जाता आनी मागीर मुखारी मागशी त्या चेडाक आनी चलयता ती मस्त ताका प्रॅक्टीस करता ती. तेन्ना दोनूय चेडूं छुम 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 थंय थंय पांय नेला का धाडत आसा ती मुखार वचत तांकां मन ना, तांकां धाडल्यार मस्त खुशी जाता म्हूण ते पांय धाडा न्हू थंय राबता ती आनी थंय 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 करता ती. ताजे मागीर तांणी गोशाला वचचें आसा, चंदन अगुरू आनी श्रृंगार आनी पुरा नेकलेस आनी घाल न्हू लायक करून पितांबर घाल न्हू आनी बलरामाक निळ धोती घाल न्हू लायक करून सोडचें आसा गायच्या गोशालेन तूं. आनी तें सानसान पुरो आसा ती गाय आनी बैल पुरो सानसान चेडू ते ह्या दोगांक मस्त भारी खुशी चमकूचो आतां शिकील मात्र मस्त चमकूचो येना हगुरहगुर चमकूच मात्र पण थंय वचून तांणी कसं करचें सानसान बैलाल्या शेपटी धरचे आणि शेपटी धरली मागीर त्या बैलांक गमत जाता आणि त्यांनी धांवचे सुरू करता ती. धावच्या सुरकेल मगिरी ते सानसान गाय आणि बैलच पळाय तागेल शेपटी कृष्ण बलराम सोडणार ती आणि त्या बैलांनी गाय धावता ती सानसान गाय आणि त्याने मी हांगच धावचीच आहे ना सान चेडून आहे तर पोट्टार पडता ती आणि त्या पोट्टार पडले मगेर दुखेन तू थंय न्हेला आणि तू कसं नसतं गोबर असतं आणि गोमूत्र असतं त्याची लायक फाईन मिक्सचर असतं ताजे तरी पोट्टारी स्केटिंग करचे असं पुरा गोशालेन तू दोन चेडू व दोन बैलाल्या शेपटी धोर न्हू धावचे असं पुरा कडे ना आणि पुरा गोशाला भर धावता असं ती आणि यशोदा मई रोहिणी तका पळत असते रोहिणीने म्हणटा यशोदा अक्का यशोदा अक्का पळ अक्का कशी पळाय कशी करता पळाय लायक करून दोन्ही अश्रू दळान तू येत असं ती आणि पुरा गोशालेन तुम्ही स्केटिंग करता असं ती त्याची मग आणि त्या चंदना आणि अगुरा भितरी शेण आणि मुत्रा मिश्रण लागतं आणि भारी चंद असा ती आणि त्या शेण लागेल आंग अस पळाय त्या मगिरी आंगार घेऊन तांकां दूध पिवचे अस त्याची मगिरी थोडेची वोट जातात कृष्ण ह्याच महिन्यात तू हा मस्त वोट जाणार ती थोडेची त्यांना अर्ध गॉड चमकूचे अर्ध केल्यानंतर राबूचे दोन तीन स्टेप्स झाले मग उपास गॉड करचे असं उपास दोन तीन कसं धोर न्हू चोडचे राबचे असं थोडे मागीर उपास गॉड जावचे असं असं जाताना इतले आणखी काही चमकूचे मस्त येणार इथलं आईल मात्र त्यांना एक मोडल्या मटक्या भितरी लोण्या गोळ दवरले असं ती ते एक गोळ कृष्ण मधून खांबता आणि खांपून खत्त खत्त येताना त्या खांबा भितरी पुरा रत्न माणिक लावून दरलं असं मेरे कानडे म्हणके हा इथले त्या तांतू उच्च 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 कोटीचे मणी लावले असं ती तांतू तागेले प्रतिबिंब देख पडता त्यांतो कसं म्हणता अरे तू कोण रे तर त्या भितरी आवाज येता तू कोण रे म्हणटा हांव कृष्णू तोय म्हणटा हांवय कृष्णू तू लोणी खापून खाल्ली बाय तोय म्हणटा तू लोणी खापून खाल्ली बाय अशी म्हणटा तू पळय हांव लोणी खांपला तू आम्हा सांगू नका कोणाकय सांगू नका तुका जावं जाल्यार हांवय दित तुका मगेले अर्थ तुका दिता तू कोणा सांगू नका आणि तेची तो चेडू त्या चेडू उलयता कोण तागेले प्रतिबिंब उलयता तेच उलयता तू कसंही कोणा सांगू नका आम्ही दोघांनी वंटून खाऊया आणि थोड्या वेळानं यशोदा अम्मा येऊन ते ऐकत अस तो सांगत अस की तू कोणा सांगू नका हांव लोणी खांबला म्हणून तूवय घे हांवय घेता आम्ही दोघांनी वट्टू मेळून खाऊया आणि तोवय ते सांगत असता चेडाक तेन्ना यशोदा मागशी म्हणता अरे पिश्या तूच उलयता तुगेले वट्टू ना अम्मा तू गोत ना म्हाका भारी मस्त येचं नस इथं म्हणाले आमगेल घरा भितरी एक चोर आयला तो त्या खांबा भितर भितर वचून निपला ताणे त्या व्हडले मोडक्या भितर वचून एक मोडलो गोळ ताणें खांपला आणि तो खाताना ताका हांव पळयला अम्मा ही मस्त गंभीर विषय असा तुम्ही वगी वगी आना तुम्ही विचार कर न्हू त्या चोराक धोर न्हू घरा भायर कोरका मागीर ती म्हणटा अरे पिश्या तूच उलयता आणि तूच असतो हा आणि म्हाका सांगता आनी कोण आस म्हणू बाय यो हांग यो म्हणटा अशी कर न्हू स्तनपान करूचे आसा दॅट इज द फस्ट थेफ्ट ऑफ कृष्णा ताणें फस्ट घरांत तागेले घरांत तूं तागेले चोरीचे करियर ताणें सुरू केला तागेले घरा भितर हा फस्ट टायम ते लोण्या गोळ खांपून हांवसू येदराक ताणें तें केलेलें आसा ताजी मागीर चिके वोट जाले मागीर भायर वचून लोणी खांबचें काम सुरू केलां लोणी मात्र खांपील न्ही दूदय खांपला धय खांपला तूप खांपला आणि लोणी खांपला हा आता पळय एक सान चेडू गॉड करता 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 एक गोपी घरले वता आणि तिगेले नेलार दवरले पळय ते दूद लायक करून दवरले असं ते लायक करून पित्त असं एकलो बसून एकलोची बसून तागेले हायटाचे मडको असं तो बसला तागेले इतरीच हायट असं राबू न्हू तांतुल्यान दूद काण काण पित्त असं अचानक थंय गोपी येता त्या घरांत उली आणि ती कृष्णा म्हणटा अरे तूं केन्ना हांगा आयलो कोणा निमगून दूद पित तूं दूद खांपून पिवचो अभ्यास सम न्ही हांव तुका आत्तां धर धरता आणि आम्हाला व्हरता आणि लागीं वता तेन्ना गाल पुरो दूद भरून दवरले असले घरांत तूं ताजी पिचकारी पुरो तिकडे तोंडा मारलेली असं आणि डोळ्या भितर दूध वत्ता आणि ती अशी अशी करता कृष्ण धावून होते दाखवून. तर ती गोपी कसं म्हणता की दुधा पिचकारी मेगेल डोळ्यात मार न्हू, तू धावून वत्तस पण मेगेल मनान तुला तू धावच्या जायना, तुका मनान तू हांव कैद करून दवरलेलं आसा, मनान तू तुका जेला दवरलेलं आसा, मेगेल मना जेला भितरी थंय दाखोवन तुका धांवच्या फावना, तू हांगाच्यान धांव येता पण हांगाच्यान धांवचें जायना तुका, अशें गोपी सांगलें आसा. ते दूद खांपूची काणी, ताजी मागीर ही धंय खांपूची काणी. सकट घरा वचून धंय खांबचें. तर एक दीस गोपीन लेखलें की अरे कृष्ण खंय वत रे तूं, यो 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 हांग यो, आतां इतकें व्हड जालां धांवचें आनी फारी उशा जाला. तेन्ना धांवता वता आसा तेन्ना यो रे आमगे घरले यो यो यो, केन्ना तूं मस्त घेयन आमगे थंय, आमगे थंय येवन धंय खा. तर पुरा चेडूं घेवन कृष्ण तेगेले घरा भितर येता आनी कसं करता, कसं सांगता की म्हगेले एक ही कंडिशन आसा, धंय तुका मेळटा पूण हांव तें निपून दवरलेलें आसा आनी तूं सोदून काणू तूं खावं का मागीर तुका मेळटा. आनी ती कसं करता, एक उखळ घेता, उखळ व्हडली बसची, हा बसचे खातीर आस पळय मटको धंयाचो, ताजी ताजे वयरी ते उखळ दवरता आनी ताजेर ती बसता आनी म्हणटा की आतां तूं तुका सोदून काड का म्हणून. तर धंयांक मस्त पोरमळ आसा. ती गोपिकेन सांगतास पळय धंय लिपून दवरला, तिगेल्या बगलेक मस्त सुगंद येता आसा. ती म्हणटा वस वस त्या कुडा वस, ह्या कुडा वस, ह्या कुडा वस, तूं सोदून काड येता म्हणून. तो कृष्ण पुरा वचून सोदून काडता, खंयी मेळना, थंय पोरमळ ना. आनी तिगेल लागीं आपस आयले पळय अरे गोपी खंय आसा गो तुगेलें धंय, तेन्ना लायक पोरमळ येता. तेन्ना कृष्णाक संशय येता की ही खंय बसल्या पळय ताजे मुळान तूं धंय दवरलें आसा म्हणून, आतां तें कशें काडचें, हें कशें उपकाराचें. तर कृष्ण कसो करता, तागेले फ्रेंड्साक एक डोळ्यान सांगता वच रे तूं आनी त्या गोशाल्या भितर वचून पुरा चेडवांक मागीर वासरांक सोडून दियात म्हणून बांदील आयले. पुरा तागेले फ्रेंड्स वचून ते बांदील वासराक सोडता ती आनी सोड जाल्यार मागीर पुरा वासर गाय वचून दूद पिता ती. तेन्ना कृष्ण म्हणटा अरे गोपी गोपी पळय तुगेले पुरो वासर सोडून तुगेले ते पुरा दूद पिता पळय, ते गोपी धांवन वता. तेन्ना ती उखळ काडटा ती लायक करून पुरा धंय फस्त करता ती आनी मागीर मस्त वेळान त्या पुरा वासरांक सोडवा न्हू बांदून न्हू ती वपास येता गोपी. तेदो थंय पुरा धंया पात्र पुरा खाल जाता. तेन्ना कृष्ण कसो म्हणटा गोपीक पळय तूं मस्त बुदंद जावन कसं करचें लेखील नवें, तूं म्हाका सहज दिल्लें आसलें री तुगेलें धंय मात्र सरत आशिल्लें. कसं म्हणलें की तूं म्हाका आपयलें नवें धंय खावचें काय तरी, तर तूं म्हाका आपयल मागीर स्वता जावन धंय दिल्लें आसलें री तुगेलें धंय मात्र सरत आशिल्लें पण तूं लेखलें की तूं महाबुदंती म्हणून तूं महाबुदन जालें नवें, तुगेलें गायेचें दूदय गेल्लें आनी धंय पण गेल्लें. आनी आनीक पंत घालतना म्हाका आयल सदांक दूद धंय दिवं का तुगेलें चालाकी करचें ना जाता तुवें, तूं चाला केल्या री तुगेले गायेच्या पोट्टा भितर दूद आस पळय त्यावे कैद जाता आनी धंय कैद जाता. ताजी मागीर एक पंता एकलोची एक गोपी घरा भितरी. आतां कसं न्हय आम्मान सांगचें आसा केन्नाय ताणें वचून कंप्लेन करचें आसा तुगेले चेडूं आमगेले घरला येता धंय खांबता दूद खांबता दूद खापून दूद पंप खांपून पिता. आनी अशें कसं म्हणटा पळय मेगेल घरला तुका भायर पडचे फुडें ताका हांव हांग थंय गळ्या भितर येवं थंय ताका हांव दूद धंय दिवचें आसा आनी लोणी दिवचें आसा नाका नाका म्हूण तें दिवचें आसा. कितें म्हळ्यार ताणें खंयी वचून मागचें नज खांपून खावचें नज म्हूण ताका हांग थंय खावन पेटोवचें आसा. म्हाका विश्वास जायना की तो तुमगेले घरला येवन खांबता म्हणून आनी तुमी म्हणटा त्या बद्द आसले रे तुमकां एक पण ताका तुमी धोवन हाडा ती तागेले हाता लोणी तोंडा लोणी आसतना ताका धोड हाडा तुमी तेन्ना हांव विश्वास दवरता म्हणून. तर तेन्ना कसं न्हय ती गोपी पळयता तांणी चान्स मेळत आसा ती केन्ना हाका धोरण व्हरचें तागेले हत्ता लोणी आसूं का तोंडा लोणी आसूं का. मागीर ताका सांगचें आसा अम्माक पळय यशोदा तुगेले चेडूं आमगे घरलें हांव लोणी खांबता म्हणून. त्या दिसू एकलोची एक गोपी घरा भितरी लोणी खाता असो लायक करून कशी हांग थंय पळय हांग थंय हे पुरा हांग थंय हात लोणी भितर भरलेले आसा अशी पुरा हात पुरा घाल न्हू हातां दोनी हातान तूं लोण लागलें आसा हांग थंय आनी खाता असो लोणी वणटा पुरा लोण लागला हांग पुरा पुरा लोणी आसा हातां लोणी आसा सकळ लोणी आसा. त्यानं ती म्हणटा कसं रे तू, आज तुका हांव अशी धोरण व्हरचें आसा अम्मा लागीं तुगेल्या, केन्नाय तुगेल्या अम्मान आमकां भिश्टचें आसा की म्हगेल्या चेडा तुमी जाय म्हणून सांगता ती जोर म्हणून, आज तुका अशी धोरण व्हरचें आसा, कसो करता तूं हांगा? तेन्ना कृष्ण म्हणटा, पळय गोपी, हांव लोणी खांपनी, हांव हांगा दोगून वताना बागला भायर हळुहळू मूय वता, घरा भितर वता आसा, म्हाका भारी येतन जाल्ली, अरे इतली व्हडली मूय लायन लावन घरा भितर वता पळय, खंय वता तुमी पळोवचें, हांव भितर प्रवेश केला, भितर प्रवेश केल्लो मागीर ही आनी डबल लायनस भितर, आनी मुखार 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 गेल्ले मागीर हांव पळयलें तुगेल्या बहुमूल्य लोण्या मटक्या भितर तांणी पुरा प्रवेश करता आसा ती, अशी पुरा जे सकाळच्यान वचून अशी अशी गोल जावन अशी वचून भितर तोंडा भितर वचून मागीर भितर ही लोण्या भितर प्रवेश केला, आनी अरे रे रे त्या लोण्या भितर कितली मूय आसा ती, म्हूण हांव त्या सकड मुयाक धांवडाचो प्रयत्न केला, तुमी इतले कश्ट करून त्या गायेक खंय खंय भोंवडा न्हू, तेगेले दूद निर्माण करून मागीर तुमी इतली मस्त कश्ट करून धंय लावन मंथन करून धंय घांटून लोणी घाला, इतले अमुल्य लोणी तुमी गेले, ते पुरा मुयेन खाल्ले मागीर ते भ्रश्ट जाता, म्हूण हांव त्या मुयांक पुरा भायर काडचे प्रयत्न सुरू केलो, मागीर हांव भितर गेल्लो लोणी भितरी, थंयच्यान लोणी त्या मुयेक भायर काडचें सुरू केल्लें हांवें, तेन्ना केलाव केलाव मूय हातार दाखोवन अशी वयरी चडच्या सुरू केला, एक मूय गेल्ली म्हाका काचकूल जाली, दुसरी मूय गेल्ली, तिसरी मूय गेल्ली, आनी मस्त मूय हातार दाखोवन वयर करून अशी अशी वयरी वयर येवन खांद्यार दाखोवन गळा दाखोवन गल्ला प्रवेश केलो, म्हाका मस्त कुचकूल जाली, दोनी हात म्हगेले मो हांतू आसा तुवें दोळ्या भितरी, तेन्ना हांव ते पुरा मूय काडचे प्रयत्न करता आसता, पूण केलाव मूय मेगेलो आंगार आयली ती, आंगार म्हाका मस्त कसकूल जाली, मागीर मागीर वंटा भितर आयली ती, ते म्हाका मस्त कसकूल जाली, म्हण एक हातान त्या लोण्या भितर हात काणू हांव आशी पुशिल्लो हात, तेन्ना केलाव लोणी मेगेल्या वंटा लागला वयरी, तेन्ना मागीर जी बस पळय, हांव विचार कर न्ही खाव का म्हणून, जी बस स्वता जावन भायर आयली आनी लोणी खाल्ले आनी जी भितर गेल्ली, म्हाका भारी बेजार जालो, हांव सांगना जिपेक तूं भायर येवन खाव का म्हणून, पूण जीप स्वता भायर आयली काय, आनी तिणें पुरा तें लेवन लोणी खाल्ला, हांव लोणी खायनी, हांव लोणी खायनी, हांव तुगेलें लोणी वांचो का म्हणून प्रयत्न करता स, गोपिका हांसून 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 तुका कशें जालें, तेगेलें कोप पुरो नश्ट जालो आनी ताका हात दवरून व्हरचे म्हणून ती विसरून गेल्ली. आनी एक पंथा, आनी गोपी घरल्या गी, कृष्ण तशीची दोनी हात पुरो भितर घाल न्हू, लोणी काण खात अस, गोपी वचून हातार धरता, हातार हाडटा कसं रे, आज तुका अम्मा व्हरचें आसा, ना 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 हांव लोणी खाय न्ही, पळय मेगेलो अम्मान वज्राचें पुरो कांकण घालून दवरलें आसा, वज्रा कांकण घालें मागीर म्हाका भारी उश्ण, म्हणून तें थंड करचे खातीर हांव लोण्या भितर हात घालून बशिल्लो, म्हाका भारी कश्ट जाल्ले, म्हणून हांव अम्मा सांगचें आसा, अम्मा म्हाका फाल्लें दवर न्हू वज्रा कांकण घाल नाका, म्हाका मस्त उश्ण जाता म्हणून हांव हांगता भितर घाल दवरला बसता म्हणून. अशी पुरा नमून नमुन्याचे लवणी खांबूचे पुरा लिला देवानी ह्या म्हयन्या केला, सकड गोपी घरल्या वचून सकाळ गोपी कसं न्हय मंथन करताना कसं प्रार्थना करची, कृष्णान आमगेल्या घरल्या आजी येवका, मेगेले लोणी खांपून खावका, अशें म्हणून कंतुचें आसा लोणी, हां आनी लोणी जाय म्हणून वयर कोण लांबूचें आसा, आनी मागीर भायर बसचें आसा अशी केदन येता केदन येता म्हणून, आनी येवन लोणी खांपलें मागीर वचून कंप्लेन करचें आसा, कितें म्हळ्यार तो घरल्या वता न्हय, ताका अपास पळोवचे खातीर घरल्या वचचें आसा, यशोदा यशोदा एकादें ह्या बगलें आसा आनी पळय त्या बगलें ना, ती म्हणटा पिश्श येयलो तूं, हांव हांगा आसा, तूं मागीर हांगा पळोवन इथं उलयना, ना तांणी थंय पळोवचें, थंय म्हळ्यार थंय दाखोवन कृष्ण आयल्यार तागेलें आमकां दर्शन जाता म्हणून थंय पळोवचें आनी हांगा कंप्लेन करचें आसा, ती हांगा रावल्या आनी थंय पळोवचें आसा, अशी पुरो गंमत. तर तेन्ना एक पंत लेखलें की आमकां नित्य येवन घरान तूं लोणी खांपून मस्त कश्ट दिवचें आसा, आतां आमी ताका एक पंत लायक करून ट्रीक करून ताका धरचें आसा म्हणून. हाजी आमी ते पुरा लोण्या मटकेस पळय ते सकाळ लांबून दवरया, आनी सकाळ लांबून दवर न्हू ताका एक एक घंटी लावया, घांट लावया घांट, आनी घांट सांगून दवरया पळय, कृष्ण केन्ना तोंडा घालता पळय लोणी तेन्ना तुमी जोरान वाजुका, तुगेलो आवाज सोर येवका जोरान, आमी येवन मागीर ताका धरता सकाळ, अशी पुरा लायक प्लॅनिंग करून सक्कड बागेल बंद करून एक बागेल ओपन दौरन काळखा भितर रुमा भितर पुरा मडके पुरा लोणी भोरून घाट लावून लांबून दौरले असा आणि गोपी पुरा निपून बसता ती आणि येऊन सकाळांनी प्लॅन करून दौरला तू कृष्णा धरी तू बलरामा धरी तू मधुमंगला धरी तू सुदामा धरी तू सुदामा धरी तू उज्ज्वला धरी असे पुरा सांगून दौरला म्हणजे आयत्या वेळी कन्फ्युजन नका कोणा दौरचे म्हणून सकाळ होत असं मक्का हक्का दौरचा असं आणि कोणा दौरचा ना म्हणून थोड्या वेळानं कृष्ण बलराम श्रीदामा सुदामा उज्ज्वल सुबल पुरा येतात ती आणि पळतात अरे आजी इथली सकाळ लांबून दौरला हाते पावता आम गेलो कसं कष्ट करू शकत ना पण कसं झाला घाट लावून दौरल्या आणि तू कसं की ट्रिक असं म्हणून घाटेला कृष्ण उलयता पळय घाट तू कसं करतो का हंग कसं करता आजी गोपीन सांगून दौरले असं की तू केदना खात पळय त्यांना आमकां सोर वळवळ आवाज करचे सांगून दौरले असं अशिवाय पण हांव देव नव्हे मेगेल तुमकां आज्ञा असं सगळ्यांक आदेश असा आदेश तुम्ही आजी आयचे खातीरी हांव खाताना सोर करचा ना बेल्ल करचा ना जायत देवा जायत म्हणून हां सगळ्यां खायत रे पूण सगळ्यांनी आमगेले तांगेले मडक्यान खावच सुरू केले कसानी आवाज जायनी मागीर सगळ्यांनी खाताना जाल मागीर देवान कृष्णान हात घाल न्हू तोंडा घालचो ताका घंटी गण 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 वाजता ते आवाज जाल सत्ताकाची सकड गोप येऊन तांगेली जंप मारता ती आणि सगळ्यांक पकडचे कोशिश करता ती प्रयत्न करता त्यांना सकड ग्वाल बाल पळय गोपाल जन इतल्यांनी चुस्त असा ती इथली सुरको असा ती धावून धावून एका वेळी थोडू कंडी उगवणं पुरा बागेल बंद असला घट्टी बंद करून दौरला कंडी उगवून थंय उडकी मारता ती आणि वयर उडकी मारले पाहिजे फर्स्ट मनुष्य कोण गेला वयरी ताण सगळ्यांना तांडून 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 काढचे प्रयत्न करून सगळ्यांनी त्यांनी तांडून तांडून त्यांना भायर सोडले ती कृष्ण बलराम चमकलीन ती पुरा जाल गेली ती एकलो मात वरलो कोण मधुमंगल कितें म्हळ्यार कंडी कितली वाडस पळय ताचे पेक्षा सगळे पोट वाड आसा म्हणून तो कंडे भितर तो खांब तो शिरकून बसला तो वयरी ताका हात दोन ताणटा ती वयरी भायरी आणि सकाळ पांय ताणटा ती गोपी सकाळ ताणटा ती आणि तो मध्य शिरकला आतां तो थंय दाखोवन भायर पडा वयर दाखोवन मागीर तो ताणें ताका सोडता ती वयर दाखोवन आणि हो सकाळ पडता आतां कोणाकय कोणय मेळ्ळी पकड धरच्या खातीर एकलो मात सकाळ मेळ्ळो एकलो मात मेळ्ळो सकाळांनी ताका मेळ्ळो इतली मारला की ताणें कृष्णा बलराम म्हणून गवची घाल्या आणि कृष्ण बलराम धांवता असते ती पुरा सकाळ घेवन त्यांना ताका आयक पडता कृष्णा बलरामाक वांचय रे कृष्णा बलरामाक वांचय रे ब्राह्मण पुत्र वांचय रे म्हणून कृष्ण म्हणटा अरे आमगेल सकाळा भितर एक ब्राह्मण पुत्र असो मधुमंगल ताका सोडून आमी धांवचे समनय आम ताका वांचो का म्हणून उपास येता ती म्हणटात गोपी तुमकां कसं आस की मर्यादा आसा की तुमकां कसं आस की ब्राह्मण पुत्र ब्राह्मण पुत्र ताका कोप आयलडी जानू कुडकी करून तो शाप दिता म्हणून तुका तांगेले उलट आयकले मागीर गोपी ताका मारचे बंद करता ती आनी तोवटान राबता अशी लायक करून तेन्ना म्हणटा कृष्ण तो तुमकां शाप दिवचे फाव आसा तेन्ना तो कसो म्हणटा मधुमंगल जानू हाता घालून म्हणटा पळय म्हाका कोप आयल्यारी हांव जानू कुडक करून तुका शाप दिता तुमगेले वाडीक एक मांतऱ्या वट जाता त्या मांतऱ्याक सुरवेक सात बायल आसा ती असल मंत्रा वट तुमकां सगळ्या वाडी जाता शाप दिव काय दिव का तू शाप नाका 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 म्हणटा तागेले आवेश पडलो न्हू त्या गोपी मस्त भंय करता कृष्ण म्हणटा ताका संतुश्ट करा तुम्ही ताका संतुश्ट करा ती मागीर सकाळ गोपी हात जोडू मधुमंगला सांग रे कसं करू का तुम्ही कातरी सकाळांनी वट्टू मेळ्ळो उंड करून हाडका आणि खंयचोय उंडू रिपीट वचो नाच प्रत्येक उंड विंगड विंगड आसका प्रत्येक गोपीन विंगड म्हणून उंड कोर का आणि कोणेय रिपीट केल्या हांव शाप दिता म्हणून सकाळ गोपी मिटींग करता ती तू खंयचो करता तू बेसना उंड करी तू रवाय उंड करी तू चुरमा उंड करी तू हाचो उंड करी तू ताचो उंड करी रिपीट करचो ना अशी पुरा करून मस्त नमुने उंड करून हाडटा ती आणि ते एक जाग आस बरसान्यान तू गेहवर कुंड म्हणून राधा सरोवर ताजे बगलेन एक लायक सिंहासन कोण दवरले आसा थंय ताका बसकार येता ती ताका लायक पूज करता ती दिव्व आणि धूप आणि दिव्व आणि फुल्ल लावून ताका माळ घालता ती फुलाची ताका स्तवन करता ती आणि ताका पुरा उंड्याचे भोग लायतात नैवेद्य करतात लायक करून विंगड दमनाचे लड्डू पुरा खाता मागीर म्हणटा हांव जानू आणि कुडक करना हांव तुमकां आशिर्वाद दिता तुमगेले वाडीक मांतार मनशा वटू जायना कोणाक सात बायलच पळय तशें जायना म्हाका वाडयक तुमगेली, तुमगेल वाडीक तुमगेले मना भितर कोण आसा तागेले वटू जाता आनी ताका वरदान दिता मधुमंगल. आनी एक पंथा कृष्ण तांकां हत्ता मेळटा आनी हत्ता मेळ न्हू ती प्रभावती म्हण आसा, प्रभावती उपनंदाली बायल आसा, कृष्ण नंद नंदरायली मालगड भावाली बायल तागेलें नांव प्रभावती. केन्नाय तिका भिश्टाचार आसा यशोदान, तूं केन्नाय येवन कंप्लेन करता, एक पंथ पूण ताका धरून हाडलावे तुवें, एक पंथ तिका तो मेळटा कृष्ण हा हत्ता लोणी तोंडा लोणी म्हणून हात धरून ताका लेफ्ट रायट लेफ्ट रायट व्हरता आसा. तेन्ना कृष्ण म्हणटा पळय मावे हा तागेलें माव न्हय ती मावे म्हाका भारी बेजार दिसता सकट जायन म्हाका पळयता पळय हांसता ती टाळी मारता ती ती गोपी ते गोपाल म्हगेले फ्रेंड्स बरोबर हांसतात म्हाका भारी लज्ज करता तूं कसं करतवय तुगेले वर्ल म्हगेले आंगार घाली म्हाकाय कोणाकय पळोवचो नाका आनी तांकांय हांव दिसचो नज हा वडना हात धरलो ना कशें घडटी वडना वर्ल घालता तागे बरी. मागीर म्हणटा थोड्या वेळान ती वता आसा लेफ्ट रायट करून वता आसा. कृष्ण म्हणटा पळय मावे तुगेले हात कितले व्हड आसा व्हड इतली व्हडली व्हडली बोट तुगेले म्हगेले सानशे हात तूं इतले घट्टी धरला पळय रगत पुडा आंग बंद जावन म्हगेले बोट सुजला पळय कितली घट्टी धरला तुवें तिके हात बदल कर तुवें हात हांव काय धांवन वचना म्हगेले रायट हँड सोडू म्हगेले लेफ्ट हँड धरतवे तूं तिके ह्या रक्त रगत सुजला पळय तिके ते म्हगेले दुख्ख उण जाता हा वडना वडना म्हणटा. ताजे फुडें प्रभावती चेडाक दोळ्यान सांग आपयला तूं म्हगेले बगले यो म्हणून मात्यार वरलो आसा प्रभावतीले आनी बगले तो चेडू चलता आसा कोणाले प्रभावतील पुतू तिणें मुखार पळोवन हात चेंज केले पळय तेन्ना तागेले हात ताणें काण घेतलो आनी तागेले तिगेले पुत्ता हात तिगेले हातांत दिलो आनी ते वरलो तागेले मात्र खाल्ले आनी तो अशें सकाळ बसलो आनी बसले मागीर पुराय जाण धांवून वता ती तो थंय बसल्यार उठयता आनी मागीर धांवन घरले वता कोणाकय कळना की कशी कळ्ळी म्हण ताणें कारण सगळ्या लक्ष खंय आसा वरला भितर कोण आसा सगळ्या लक्ष थंय आसा म्हूण ताणें ताका पळय न्ही तो ताका वरला भितर घालून जिनेला भितर बसता आनी सकट धांवन वतात मुखारी ताजे मागीर हगूर उठा न्हू धांवता घर लागी आनी आनी आम्मा म्हाका मातसो भूक जाल्या म्हाका लोणी दी म्हाका दूद दी म्हूण सांगता आम्मा लाय करून मोगान ताका लोणी दिता ताका स्तनपान करता आनी म्हणटा म्हाका मस्त न्हीद येता आजी म्हाका हांव भारी सालवलो आजी खेळ न्हू म्हणून शयनगृह वचून न्हीद येता. थोड्या वेळांनी गौजी येता गौजी नंद भवनारी हा कसं म्हणून गौजी म्हणून येता यशोदा पळोवचा कसं जालें कसं जालें प्रभावती धू दाखोवन म्हणटा यशोदा आयकलां वे तुवें तूं म्हाका सांगिल्लें न्हू हांवें पळय तुमगेले तुगेले पुत्ताक एक पंत लोणी हत्ता आसान घेवन येवका म्हणून पळय आज हाडला म्हणून पळय आज हाडला यशोदा काय आश्चर्य दिसता कृष्ण घरान न्हिदला आनी ही म्हणटा की तुगेले कृष्णाक हत्ता लोणी आसतना धोरून हाडला म्हणून वय वे हो वय वे हो फारी अप्रूप गो दाखय दाखय म्हूण सांगता आनी ती ताका मागशी दाखोवन अशी मुखार करता पळय ते वर्ल काडता आनी मुखार करता तिगेलो पोतू यशोद म्हणटा जावेत गो तूं जावेत भारी जाय भारी जावेत तूं हां आज तुगेले पुत्ता घेवन आयली फाल्यां बामणां घेवन येतालीं म्हणटाले की तुगेले कृष्ण हाडला म्हणून तिके लज्ज कोरका तुका लज्ज कोरका चिके विचार करून तूं येवका केन्ना हांगा आनी मागीर कृष्ण मागशी दोंग येता आम्मा कसन गो कोण गवजी घालता हांगा हांव लायक न्हिदलेलो म्हाका न्हीद म्हगेले खोडून गेल्ली हांव जाग जाल्लो कोण आयला तेन्ना ती म्हणटा पळय तुगेलो भाव म्हणटकी तुका लोणी खाताना खामताना हात दोन हाडला काय म्हणटा आनी मागीर तागेले तिगेले पूत दाखयत म्हाका म्हणटा मागशी अशें अशें करून हसता कृष्ण मागीर ती तिका भारी बेजार जालो अरे ती एक एक ते चेडाक एक तापडयता हां हांगा कसं रे तूं खंय दाखोवन आयलो तो म्हणल्यार तूं आतां तूं हाडलें हांव आयलो म्हाका कशें करता तूं चेडाक वचून वापस ती वता आसतना मागीर मागशीच्यान कृष्ण येता आनी म्हणटा कसन गो मावे तुका सांगिल्लें न्हय हांव म्हाका सोडी म्हूण सांगिल्लें तुका तूं आयकन न्हय हांव सांगिल्लें तूं मागीर तुका बेजार जाता मागीर पळय तूं मागीर तुका बेजार जाल्यार म्हाका सांगचे नज पळय आजी तुगेले पुत्ता तुगेले पुत्ता तुका हातां दिला फाल तुगेले बामणां तुका हातां दिता हांव मागीर म्हाका सांगचे नज तुवें अशें म्हणत भाई ती मात ती सकाळ घालूं प्रभावती घरले वता. असल नमुना लिला खंयचे देवा जाय खंयचे अवतारान तूं करली हां तुवें आयकलां हांवें नरसिंह भगवान नरसिंह देव लोणी खामता म्हूण केन्ना आयकलां तुवें वामन देव उचून पुरा औंगाले चोर करतो पण ऐकायला होतो की नाही, ते कृष्णान मात केलेलं आहे. हां, अशल अद्भुत लीला कृष्णान मात केलेलं आहे. तर आता 9 घंट झाले ती, तर संक्षेपात सांगते मारी, याच महिन्यात तू कृष्णानं मत्ती खाल्ली आहा. इथं मारी वृंदावन धामान तुली मत्स्य फळ आहे. ताजी भितरी ताजी वेळी राधा राणी चलतस, बलराम चलतस, ग्वाल बाल चलतस, गाय चलतस, त्या मात्येकडे मस्त मोगस कृष्णाक, म्हणून कृष्णान ती माती खाल्लेली. वृंदावन धाम हाजेवारी कृष्णा कितले मोग असा तो प्रकट करचो तरी कृष्णान माती खाल्लेली. त्यांना सगळ्यांत कंप्लेंट केली की कृष्णान माती खाल्ली, कृष्णान माती खाल्ली म्हणून. कृष्ण म्हणतो हा माती खायनी, आज आम्ही खेळताना 2 पार्टी केलेली, एक मेगेल पार्टी, एक बलरामा पार्टी. आणि आज ही बलरामा पार्टी आमगेल खेळांत तू हारली. त्यांना बलरामाक अण्णाक मस्त कोप आयला म्हणून फट्टी फट्टी येऊन तुका सांगता असं की हांव माती खाल्ली म्हणून. तर आम म्हणता तो बद्द की तू बद्द मागत ना, तू तोंड सोडी आणि मग दाखय. त्या देवान तोंड सोडलं जसं, आणि तोंड सोडलं मागीर देवाक देवाला तोंडा भितरी त्याका पुरा ब्रह्मांड देख पडता, पुरा ब्रह्मांड देख पडता. आणि अनंत ब्रह्मांडात तू देव यशोदा अम्मा तागेल तोंडात तू पळयता असं तेवय देख पडता तोंडा भितरी. त्यात तिका भारी बेजार होता, अरे वा मेगेल पूत नाही, वो देव हा तक कितले बंद भिष्ट आयला, कितले बंद बड्डी दाखयल्या, कितले बंद ताका कसं कसं नाही हांव ताका शिकयला, अरे रे रे रे. लगे हात आणि पुरा दोन प्रार्थना म्हणून सुरू केल्या, श्लोक म्हणून सुरू केला. देवाक काय समज आहे ना ते, हां तुगेली प्रार्थना ऐकू तरी हांव वैकुंठ सोड हांग येनी, तुगेले मोग अनुभवच्या खातीर आयला म्हणून त्याने तोंड बंद केले. तोंड सोडले असताना ती प्रार्थना करता असं म्हणून तोंड बंद केले आणि लायकून हास्य केलं. हास्य त्या हास्य पळयचे ताक यशोदा पुरा विसरून गेली, कसं तोंडा भितर पळेल म्हणून. आणि ताका येऊन स्तनपान करून दूध पाय दूध दिला ताका. देवान तंतू पृथ्वी शोधन केला, अनुसंधान केला, असं म्हणजे पृथ्वीत्वत्व शुद्ध केला त्याने देवान. माती वृंदावनाची खाऊन पंचमहाभूतांतुली पृथ्वीत्वत्व शुद्ध केला देवान. कालिया दमन करून जलशुद्धी केल्या, जल तत्व शुद्धी केल्या. व्योमासुराक मारून अवकाश तत्व शुद्धी केल्या. आणि दावानल पान अग्निपान करून अग्नितत्व शुद्ध केला. आणि तृणावर्त रूपान तो तृणावर्ताक वध करून वायू तत्व शुद्ध केला. असे असे नमुना तू ह्याच महिन्यात तू देवान 5 महाभूतांत तू सगळ्यांक शुद्ध करून पर्यावरण शुद्धी केल्या, परम पर्यावरण शुद्धी केल्या. अशी आमगेल कृष्णदेव आयच्या दिसाक अन्नकूट खाऊन सोडला पुरा. हां आणि आणिओर आणिओर आणि जाऊ आणि जाऊ सांगला. आणि इथली आनंद उत्सव केला आजी, अन्नकूट गोवर्धन महापूजा महोत्सव, गोपूजा केला देवान आजी, परिक्रम केल्या वृंद गोवर्धनाची. अशी पुरा कार्तिक महिनो दामोदर महिनो देवालय मधुर मधुर लीला आणि पुरा संपृक्त अस. ह्या महिन्यात झाले लीला वाजल्यारी तुम्हाला महिने कैद जायना, ह्या महिन्यात वाजू साध्य ना. इथली लीला केल्या आणि तू इथल्या नमुन्याच्या लीला आणि तू वर्णन केला देवालय. आणि गोपाष्टमी असं आणि गोविंद कुंड असं परत नमुना नमुन्या लीला असं. तर ते अनेकेत नाही वेळ मिळाली, लाईक करून सांगूया. हरे कृष्णा. एनी क्वेश्चन्स एनीबडी हॅज?
कोणाला प्रश्न असले रे, कोणाला हे असले रे, तुम्ही विचारचा ना प्रभूजी, तुमका भारी लाईक करताना कर देतले.
ओके, वंचा कल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यश्च धन्यवाद.